आमचा CDE नंबर लिहून घ्या, 1800-833-2231. आमचा CDE नंबर लिहून घ्या, 1800-833-2231.
हे ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योती या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत. कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश.
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने. या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट.
Thank you.
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन.
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांच्या आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, जगामध्ये जगत असताना आपण केवळ चांगल्या गोष्टींची अपेक्षा करत नसतो, तर आम्हाला कधी कधी त्या दुःखांचा सामना देखील करावा लागतो. काही अशा घटना आपल्या आयुष्यात घडून जातात की ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही, परंतु त्या घडतात आणि आम्हाला दुःखाला सामोरं जावं लागतं. हे तर झालं जगी गोष्टींच्या विषयी ज्याच्याविषयी आम्ही खूप भावनाप्रधान असतो, परंतु आध्यात्मिक गोष्टींच्या विषयी काय? चला तर अशाच प्रश्नाची उत्तरं आज आपण शोधणार आहोत. आणि त्यासाठी आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो मार्कृत शुभवर्तमनाचा 10:17-22 वचन हा आहे. आणि आजचा संदेश आहे एक दुःखद क्षण. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात. प्रभू येशू पृथ्वीवर चालत असताना त्याच्याशी झालेल्या वैयक्तिक भेटी आम्ही पाहत आहोत. येशू या पृथ्वीवर असताना ज्या वैयक्तिक भेटी झाल्या त्यातल्या बहुतेकांचा गौरवपूर्ण अंत झाला. बऱ्याचदा जे लोक येशूला भेटले ते बरे झाले, जतन झाले, अनंत काळचे बदलले. तथापि प्रत्येक बैठक इतर वैभवशाली संपली नाही. आजच्या मजकुरात आम्ही अशा व्यक्तीसह सादर केले आहे ज्याची प्रभू येशू ख्रिस्तासोबत वैयक्तिक भेट झाली होती आणि त्याचा दुःखद अंत झाला. खरं या उताल्यात प्रभू येशू आपल्याला कोणत्याही निश्चित शब्दात सांगतो की जतन होण्यासाठी आवश्यक काय आहे. आज तुम्ही प्रभू येशूसोबत कुठे उभे आहात हे मला माहिती नाही, पण मला माहिती आहे की जर तुमचे तारण झाले नाही तर तुमचे असणे आवश्यक आहे. आणि तुम्ही आज कसे आहात हे तुम्हाला ऐकू येईल. जर काही कारणास्तव तुमच्या तारणाबद्दल तुमची दिशाभूल झाली असेल तर तुम्ही आज येशूला कसे ओळखू शकता हे तुम्हाला ऐकायला मिळेल. मी फक्त एवढीच विनंती करतो की तुम्ही परमेश्वराला तुमच्या मनाशी बोलू द्या आणि जर त्याने तुम्हाला त्याच्याकडे येण्यासाठी बोलावले तर तुम्ही यावे अशी माझी इच्छा आहे. चला गुरुच्या सोबत दुसऱ्या क्षणी एकत्र पाहूत आणि एक दुःखद क्षण विचारात घेऊया. माणूस आणि त्याची इच्छा या विशिष्ट भेटीला मत्तयाने मार्कृत शुभवर्तमान आणि मत्तयकृत शुभवर्तमान याचा 19:16-22 आणि लोककृत शुभवर्तमानाचा 18:18-23 यामध्ये सांगितलेला आहे. आजच्या मजकुरात मार्कने केला आहे या तिन्ही शुभवर्तमानात लेखक अतिरिक्त तपशील जोडतात. श्रीमंत तरुण शासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या माणसाबद्दल आमच्या अभ्यासासाठी फायद्यासाठी त्याला थोडेसे चांगले जाणून घेण्याची अथवा घेण्यासाठी वेळ घालवला जाईल. आलेली व्यक्ती तिन्ही सुवार्थिक आम्हाला सांगतात की तो एक श्रीमंत माणूस होता. मत्ते आपल्याला सांगतो की तो तरुण होता, मत्तयकृत शुभवर्तमानाचा 19:22 आणि लूक आपल्याला सांगतो की तो एक शासक होता, लूककृत शुभवर्तमानाचा 18:18. याचा अर्थ असा असावा की तो सभास्थानातील शासक होता. या माणसाशी संबंधित सर्व तथ्यांचा विचार केला असता हे स्पष्ट होते की या तरुणाच्या आयुष्यात त्याच्यासाठी अनेक गोष्टी घडत होत्या. त्याच्याकडे तारुण्य होते. तारुण्य हे एक अद्भुत गोष्ट आहे. परमेश्वराला आपला जीव देण्यासाठी यापेक्षा वेळ चांगली नाही अथवा आपला समय देण्यासाठी ही वेळ चांगली नाही. तुम्ही तरुण आणि जतन न केलेले असल्यास मी तुम्हाला आज येशूकडे येण्याचे आव्हान देतो. तुमचे आयुष्य वाया घालू नका, सैतानासाठी मेणबत्ती पेटू नका आणि नंतर एखाद्या दिवशी देवाच्या चेहऱ्यावर व्यर्थ जीवनाचा धूर उडवू नका. आता येशूकडे या. तो तुमचा उपयोग त्याच्या गौरवासाठी करू शकतो आणि तुमच्या जीवनातून काहीतरी खास बनू शकतो. दुसरा मुद्दा आहे, त्याच्याकडे संपत्ती आहे. या तरुणाकडे या जगातील भरपूर संपत्ती आहे. 22 आता पैसे असायला काही हरकत नाही. पैसा स्वतः वाईट नसतो. जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो तेव्हा समस्या निर्माण होऊ लागतात. 1 Timothy 6:10. तिसरा मुद्दा आहे, त्याच्याकडे नैतिकता आणि धर्म आहे. हा माणूस स्वच्छ नैतिक जीवन जगत आहे. लक्षात घ्या की येशूने आज्ञा पाळण्याचा दावा केला तेव्हा त्याने त्याला दटावले नाही. बाह्यतः या माणसाचे जीवन स्वच्छ आणि शुद्ध होते. ही एक अद्भुत गोष्ट आहे. या खोलीतील प्रत्येक व्यक्तीबद्दल हे खरे असले पाहिजे. चौथा मुद्दा आहे, त्याला स्थान आहे. लूक म्हणतो की तो एक शासक आहे. लूक सुवर्तनाचा 18:18 मी एका क्षणापूर्वी म्हटल्याप्रमाणे याचा अर्थ असा असावा की तो सभास्थानातील एक नेता आहे. तो आस्थिक धार्मिक मंडळीमध्ये काही प्रभाव असलेला माणूस आहे. ती ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येक बाह्य देखावापासून हा माणूस आदर्श तरुण व्यक्ती होतात. एका आईला तिचा मुलगा व्हावा असे वाटेल असे सर्व काही त्याच्याकडे होते. तो स्वच्छ कट, धार्मिक, मेहनती आणि नैतिकदृष्ट्या स्वच्छ होता. तो सर्वांचाच हेवा होता. त्याने वाहून घेतलेली समस्या, त्याने त्याच्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी या माणसाच्या कपाटात एक मोठा सांगाडा होता. त्याच्याकडे सर्व असूनही त्याला असे आढळून आले की त्याचे तारुण्य त्याला समाधान देत नाही. त्याचे पैसे त्याला अतृप्त वाटत होते. त्याची नैतिकता, त्याचे स्वच्छ राहणीमान आणि त्याची धार्मिक क्रिया त्याच्या आत्म्याची तीव्र इच्छा पूर्ण करू शकली नाही. सामाजिक शिळीच्या पायरीवर त्याचे जलद चढणे त्याला जे हवे होते ते देण्यास अयशस्वी ठरले. देवाबरोबरची शांती म्हणून तो घाईघाईने येशूकडे येतो. तो प्रभूसमोर खाली पडतो आणि तो ख्रिस्ताचा धावा करतो. कदाचित या तरुणांसारखाच आकारांचे काही लोक असतील. प्रत्येक बाह्य दिसणाऱ्यावरून तुम्ही ते बनवले आहे. आयुष्य तुमच्यासाठी चांगले आहे. तुमच्याकडे थोडे पैसे आहेत. कदाचित तुम्ही सामाजिक शिळीवर चढत असाल. थोडेसे मार्ग, कदाचित तुमचे नाव सुप्रसिद्ध असेल आणि तुमचा समाजात चांगला विचार केला गेला असेल. कदाचित तुम्ही एक चांगले व्यक्ती असाल ज्याचे स्वच्छ नैतिक जीवन जगले आहे. कदाचित तुम्ही चर्चचे सदस्य, नेता, शिक्षक आणि प्रत्येकाला वाटेल की तुमचे आयुष्य पूर्ण आहे. परंतु तुमच्याकडे सर्व असूनही तुमच्या आयुष्यात अजूनही काहीतरी उणीव आहे. तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे जगण्यासाठी काय आवश्यक आहे. परंतु तुम्हाला हे देखील माहिती आहे की तुम्ही मरणासाठी तयार नाही. तुमच्याकडे हवे असलेले आणि भौतिकदृष्ट्या आवश्यक असलेले सर्व काही आहे. परंतु तुम्हाला देवासोबत आध्यात्मिक शांती नाही. बाहेरून सर्व काही छान दिसत असले तरी आतून सर्व काही गडबडलेले आहे. जर ते तुमचे वर्णन करत असेल तर ऐकत रहा, कारण येशूकडे तुमच्यासाठी आशा आहे. माणूस आणि त्याची फसवणूक. हा तरुण येशूकडे येत असताना त्याला अनेक गोष्टी बरोबर मिळतात. सूचना, तो योग्य व्यक्तीकडे येतो. त्याने स्पष्टपणे येशूबद्दल ऐकले होते आणि त्याला माहिती आहे की जर कोणी त्याला मदत करू शकेल तर येशू करू शकतो. आम्ही एका क्षणात त्याबद्दल अधिक बोलू. तो योग्य मार्गाने येतो. तो धावत येतो कारण त्याला परिस्थितीची निकट माहिती असते. तुमच्या तारणा इतकी जीवनातील कोणतीही गोष्ट आवश्यक नाही. जीवन कोणत्याही क्षणी संपुष्टात येऊ शकते आणि तुम्हाला खात्री असणे आवश्यक आहे की तुमचे तारण झाले आहे. याकोबाचे पत्र याचा 4:14 आणि स्तोत्रसहिता याचा 144:4 तोही गुडघे टेकून आला. यावरून असे दिसते की येशू योग्य आहे आणि तो नाही हे त्याने ओळखले होते. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे याल तेव्हा तुम्ही एक तुटलेली व्यक्ती म्हणून याल. यात मजा आणि खेळ होणार नाही. परंतु तुम्ही पापी आहात आणि तो पवित्र आहे हे समजेल. बनण्याची इच्छा असेल तर त्याच्यासमोर नम्र व्हावत. 5:6 तो योग्य हेतूसाठी येतो. हा तरुण येशूकडे अनंतकाळच्या मुद्द्यावर विचार करत आला. त्याच्या हृदयावर सर्वात महत्वाच्या गोष्टी होत्या. येथे एक माणूस आहे ज्याच्याकडे हे सर्व आहे, तरीही त्याच्या सर्व सामर्थ्याने, त्याच्या संपत्तीने आणि त्याच्या विशेष अधिकारासह त्याला अजूनही सर्व प्रश्नांपैकी सर्वात मोठे उत्तर माहीत नाही. त्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत परंतु त्याला स्वर्गाचा मार्ग माहिती नाही हे कबूल करण्यास भाग पाडले जाते. आपण जगाला ज्ञात असलेल्या सर्व आध्यात्मिक आणि अत्याधुनिक आणि बौद्धिकदृष्ट्या प्रगत संस्कृतीच्या मधोमध राहतो, तरीही लोकांना अजूनही सर्वात मूलभूत आणि महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर माहिती नाहीत. लोकांना कसे वाचवायचे हे माहिती नाहीत. माणूस अणूचे विभाजन करू शकतो, चंद्रावर माणसाला बसवू शकतो, सूर्य, वारा व पावसाची शक्ती वापरू शकतो, परंतु स्वर्गात कसे जायचे हे त्याला माहिती नाही. कृतज्ञपूर्वक येशूकडे या तरुणाचे उत्तर होते आणि आजही तुम्हाला हवे असलेले उत्तर त्याच्याकडे आहेत. आम्ही काही क्षणातच त्यावर येऊत. म्हणून जर अनंत काळात आणि स्वर्ग आणि तेथे कसे जायचे याचा विचार तुम्हाला त्रास देत असेल तर थांबा, कारण येशू तुम्हाला या उतार्यात नेमके काय माहिती असणे आवश्यक आहे ते तो सांगतो. ती योग्य वेळ होती. जेव्हा येशू जवळ आला तेव्हा तो आल्याच्या नंतर ती चूक अनेकांनी केलेली आहे. त्यांना असे वाटते की ते कधीही येशूकडे येऊ शकतात. जेव्हा ते त्यांच्या वेळापत्रकात बसते तेव्हा ते येऊ शकतात असे त्यांना वाटते. या प्रकरणातील काही सत्य काही वेगळेच आहे. माणूस जेव्हा त्याला पाहिजे तेव्हा प्रभूकडे येत नाही. जेव्हा येशू त्याच्या जवळून जात असतो तेव्हा ते येशूकडे येतो. म्हणूनच बायबलमध्ये असे म्हटले आहेत की ते यशयामध्ये सांगितलेल्या 55:6 आणि नंतर योहानकृत शुभवर्तमान याचा 6:44 तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही कधी त्याच्याकडे येत नाही, जेव्हा तो तुम्हाला बोलावतो तेव्हा तुम्ही येता. तो जात असताना तू येतोस. या माणसाला बऱ्याच गोष्टी बरोबर मिळतात परंतु त्याला मुख्य गोष्ट अत्यंत चुकीची मिळते. 17 त्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यात. उत्तम गुरुजी, मला अनंत काळचे जीवन मिळावे म्हणून मी काय करावेत? मत्त्याचा अहवाल येथे या प्रकारे ठेवतो. उत्तम गुरुजी, मला अनंत काळचे जीवन मिळावे म्हणून मी कोणती चांगली गोष्टी करूत? मत्त्यकृत शुभवर्तमान याचा 19:16 या माणसाला माहिती आहेत की त्याच्या कोपऱ्यात अनेक चांगल्या गोष्टींचा साठा आहे. त्याला असे वाटते की जर त्याने आणखीन काही चांगल्या गोष्टी जोडल्यात तर त्याला बक्षीस म्हणजे तारण मिळू शकेल. त्याच्या प्रश्नात दोन मूलभूत समस्या होत्या. त्याला वाटले की तारण मिळू शकते. दुसऱ्या शब्दात म्हणजेच काय की तारण हे सोपं आहे. परंतु त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला सांगायचं होतं की तारण हे केवळ विश्वासावरती अवलंबून आहे. तारण हे एक बक्षीस आहे असे त्याला वाटत होते. त्याला असे वाटत होते की जर पुरेशा चांगल्या गोष्टी करू शकलोत तर देव त्याला बक्षीस देईल म्हणजेच अनंत काळचे जीवन देईल. श्रोते हो, तारण हे विश्वासू सेवेचे बक्षीस नाही तर ते देवाच्या कृपेची मोफत देणगी आहे. ज्या ठिकाणी देव आपल्याला तारण देईल अशा ठिकाणी पोहोचण्यासाठी आपण कधीही पुरेसे करू शकत नाही. आणि म्हणूनच त्याने सामना केला. जेव्हा येशूने ऐकले की या माणसाला काय हवे आहेत तेव्हा तो असामान्य पद्धतीने प्रतिसाद देतो. दोन गोष्टी या भागात समाविष्ट करतो आहे. तो म्हणजे तो तारणाच्या व्यक्तीच्या संदर्भात त्याचा सामना करतो आणि दुसरा आहे की पापाच्या समस्येबद्दल तो त्याचा सामना करतो. आणि नंतर जेव्हा तो म्हणतो की मी आणखीन काय करावं, बहुतेक लोक इथे असतात ते त्याच्या जीवनाशी बाह्य वरवरची यादी घेतात आणि त्यांना वाटते की ते ठीक आहे. ते म्हणतात मी माझ्या पत्नीला मारत नाही, मी माझ्या मुलावर अत्याचार करत नाही, मी इकडे तिकडे धावत नाही, मी मद्यपान करत नाही, मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो, मी खूप चांगली व्यक्ती आहे आणि शेवटी काही लोकांच्या तुलनेत का मी त्याच्या जवळ जवळ एक संत आहे. तुम्हाला माहिती आहे काय ते चुकीचे आहे का? लोकांमधील समस्या आणि त्यांचे देवाशी असलेले नाते हे बाह्यता नाही तर अंतर्मनात आहे. समस्येचे हृदय हृदयाशी संबंधित समस्या आहे. मनुष्य पापी आहे. रोमकरासपत्राचा 3:10-12 त्याला पाहिजे तो बाहेरून साफ करू शकतो पण तरीही तो पापी आहे. म्हणूनच काय की आम्ही बाहेरून जरी स्वच्छ दिसलोत परंतु देव काय करतो, अंतकरण पाहतो आणि तो काय करतो, तोलून पाहतो. म्हणून त्याने म्हटलं की आपली संपत्ती विकून पैसे गरिबांना देत, आपली नैतिक अथवा आपली भौतिक संपत्ती देऊन मोक्ष मिळतो असा येशूचा अर्थ नाही किंवा तारण मिळतो असा म्हणण्याचा उद्देश प्रभूचा नाही. तो फक्त या माणसाच्या समस्येच्या मुळावर बोट ठेवत आहे. त्याला त्याच्या आयुष्यात देव हवा होता त्यापेक्षा त्याला त्याच्या पैशावर जास्त प्रेम होते आणि म्हणून जर त्याला पाहिजे आहे तर तो म्हणत आहे की तू आपल्याजवळचं जे आहे ते तू देत म्हणजेच काय की प्रत्येक गोष्टी तू अडू नयेत. तुला जर हवे असेल तर स्वतःला तुला गमवावं लागेल आणि जेव्हा आम्ही स्वतःला गमावतो तेव्हा आम्ही स्वतःला प्राप्त होतो. आणि हेच आज त्याला सांगायचं होतं प्रभू येशू ख्रिस्ताला. त्याने म्हटलं की त्याचे अनुसरण करा. त्याने म्हटलेलं आहे की त्याच्या मागे याद आणि त्याने म्हटलेलं आहे की तुम्ही जे निर्णय घेता त्या निर्णयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला मध्यस्थ ठेवा. त्यो अशासाठी की आम्ही ह्या तरुणावस्थेत कोणाला स्मरण करावं. 21व्या वचनात येशूने या तरुणाच्या दुविधांचा सारांश शब्दात मांडला, तुझ्यात एक गोष्टीची कमतरता आहे. या माणसाकडे सर्व काही होते, परंतु सर्वात महत्वाची गोष्ट त्याच्याकडे सर्व होते पण त्याला येशूची कमतरता होती. ते तुमचे वर्णन करते का? तुमच्याकडे पैसे आहेत का? पद आहे का? तरुणाई आहे का? सौंदर्य आहे का? आरोग्य आहे का? शिक्षण आहे का? किंवा इतर काहीही आपण नाव देऊ शकता, पण तरीही येशूचा अभाव. श्रोते हो, त्याच्याशिवाय तुम्हाला एकही मिनिटं जगता येत नाही. आजचा वेळ वैयक्तिक भेटीचा आहे. येशू सध्या हृदयाशी बोलत आहे. तुमच्याशी त्याची भेट एक दुःखद दिवस होऊ देऊ नका. येशूपासून दूर जाऊ नका. आत्ताच त्याच्याकडे यात आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू आमच्या आयुष्यामध्ये आलात तेव्हा आमच्या आयुष्यामधून दुःख हे निघून गेलं. जेव्हा आमची तुझी वैयक्तिक भेट झाली तेव्हा दुःख तू नाहीसं केलं. परमेश्वर पित्या, आम्ही बढाई मारू नयेत की आमच्याजवळ सर्व काही चांगलं आहे. आमच्याजवळ एकच चांगली गोष्ट आहे, ते म्हणजेच की आमचा विश्वास जो की आम्ही तुझ्यावरती दाखवलेला आहे. परमेश्वर पित्या, तुझ्या गौरवानिशी तू जेव्हा दुसऱ्यांदा येशील तर तेव्हा तू आमची आठवण तू ठेव. उपकार मानतो प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीत आणि आजचा बोध आणि आजचा संदेश तू आम्हाला समजण्यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दिलं. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तो ऐक. आमेन.
आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल ID घ्या marathirsamc@sudvenc.com. ASTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.
आमचा CDE नंबर लिहून घ्या. 1800833221. आमचा CDE नंबर लिहून घ्या. 1800833221.